अकरा बाय प्रश्न विचारला मला आणि प्रश्नाचे उत्तर सांगतो मी अकरा बाय आराधनीला। आत्मलिंग असे म्हणतात त्या होलिंगाला, आत्मलिंग असे म्हणतात त्या होलिंगाला। कलुळाचं पाणी कशाला ढवळिले, नागाच्या पिल्याला तू कागे ढवळिले। कलुळाचं पाणी कशाला ढवळिले, नागाच्या पिल्याला तू कागे खवळिले। आता माझ्या प्रश्नाचे उत्तर सांगावे लागल साकराबाईला। पाव माणसाला वाटली जात त्या देवानं पापलेला, आणि आत्म्याची जात कोणची आहे ती सांगून द्यावे लागेल सवेला। कलुळाचं पाणी कशाला ढवळिले, नागाच्या पिल्याला तू काग कवळिले। कलुळाचं पाणी कशाला ढवळिले, नागाच्या पिल्याला तू काग कवळिले। आणि सागराबाई बोलली मला माळ कशाला घातली गळ्याला। अग विचार केला नव्हता मी मनाला, आई बापानी आराधी सोडलं मला बाळेपणाला। कलुळाचं पाणी कशाला ढवळिले, नागाच्या पिल्याला तू काग कवळिले। कलुळाचं पाणी कशाला ढवळिले, नागाच्या पिल्याला तू काग कवळिले। चैती पौर्णिमा तर आली वर्षाची वर्षाला, पण तू शाहण्या मनाची आहे म्हणून पाठवलं मला तुझ्या संगतीला। कलुळाचं पाणी तू गे कशाला ढवळिले, नागाच्या पिल्याला तू काग कवळिले। कलुळाचं पाणी कशाला ढवळिले, नागाच्या पिल्याला तू काग कवळिले। काही नाही आपलीचा विचार, अग मी तर आराधी भोळ्या मनाचा, आणि गळ्यामध्ये माझ्या तर साज कवड्याचा। कलुळाचं पाणी तू कशाला ढवळिले, नागाच्या पिल्याला तू काग कवळिले। कलुळाचं पाणी कशाला ढवळिले, नागाच्या पिल्याला तू काग कवळिले।